आत्मा मालक नाही आणि देह नोकर नाही, असं त्या दोघांचं मालक आणि नोकर असं नातं नाही, असा सकाळी आपण शिवची विचार केला. त्यानंतर आणखी एक असं मत मांडलं गेलं की आत्मा आणि देह यांचं जे तादात्म्य आहे ते तादात्म्य खरं नसून गौण आहे, प्रधान नसून गौण आहे, पूर्वपक्षाचं म्हणणं. देह आणि आत्मा यांचं तादात्म्य तुम्ही नाही म्हणता, घटकावर आम्ही ते कबूल करू, पण आमचं म्हणणं एवढं आहे की ते मुख्य नाही गौण आहे असं समजायला काय हरकत आहे. याचा अर्थ असा आहे की देह तादात्म्य सोडण्याची त्यांची इच्छा नाही, आणि इच्छा नाही याचे कारण आहे जिवंतपणे देह तादात्म्य सुटत नाही असा त्यांचा सिद्धांत आहे. ते पाहिलं आपण की जिवंतपणे जिवंत असताना सुद्धा देह तादात्म्य सुटत. त्याच्या पुढे एक कल्पना दृष्टांत दिलेला आहे सर्पाचा आणि त्याच्या कातीचा. सर्प ज्याप्रमाणे काट टाकतो आणि काट टाकल्यानंतरही सर्प जसा असायचा तसाच असतो, त्याप्रमाणे हा जीवनमुक्त जो असतो तो देह तादात्म्याची कात टाकून देतो आणि स्वरूपाने जसा असायचा तसा असतो. देह तादात्म्याची कात टाकून देतो, स्वरूपाने जसा असायचा तसा असतो, असा एक दृष्टांत, चांगला दृष्टांत आहे समजून घ्यायला. देह तादात्म्याची कात जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत देह मीच देह आहे अशा निश्चयात राहतो आणि सगळे व्यवहार सगळ्या क्रिया आणि प्रतिक्रिया या निश्चयातून होत राहतात. सबंध जीवन या निश्चयाने भरलेलं असतं. पण एकदा देह तादात्म्याची काट टाकली की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ सिटेशव हे सगळेच्या सगळे जे स्थितप्रज्ञातील लक्षण आहेत ती सगळी त्या काट टाकलेल्या जीवनमुक्ताला लागू पडतात. म्हणून उत्तर असं आहे त्याच्या प्रश्नाचं किंवा त्याच्या शंकेचं की देह तादात्म्य गौण नाही तर देह तादात्म्य मिथ्या आहे. आता मिथ्या शब्दाचा अर्थ आहे सतासद्विलक्षण अनिर्वचन. आणि एकदा हा मिथ्या शब्दाचा हा अर्थ जर कायम त्या लक्षात राहिला की मिथ्या म्हणजे काय वाईट म्हणजे काय तर सतासत्विलक्षण अनिर्वचनीय असं एकदा त्याचा निर्णय केलेला असला किंवा मिथ्या शब्दाने येणारी जी एक निराशा आहे ती निराशा आतमध्ये राहत नाही. जे वाईक आहे ते सगळं मिथ्या आहे या अशा वाक्यांमध्ये जे एक आधीच एक रडल्याचा सूर असतो आणि हा रडण्याचा सूर असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जग मिथ्या आहे वास्तव आहे, जग माईक आहे वास्तव आहे, यात रडण्याचं किंवा दुःख करण्याचा काहीही संबंध नाही. निराशेचा सूर जिथे परमार्थाला निराशेचा सूर असतो त्या ठिकाणी परमार्थ सिद्धीला जाण्याची शक्यता नाही. अजिबात निराशेचा सूर परमार्थाला असता का नाही आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात राहत नाही तोपर्यंत माईक म्हटलं मिथ्या म्हटलं की निराशेचा सूर लागतो आणि असा निराश माणूस जगाकडे बघताना हताशपणे बघायचं निराशपणे बघायचं अशा पद्धतीने साधना करणारा माणूस या जगाकडे जसं पाहायला पाहिजे तसं पाहू शकत नाही. जग सत असत सत विलक्षण असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं आहे. त्यामुळे आत्मा आणि देह यांचं जे तादात्म्य आहे ते तादात्म्य कल्पित आहे, सतासत विलक्षण अनिर्वचन मिथ्या आहे, गौण मात्र नाही. त्या गौण म्हटलं तरी सुद्धा त्याचं अस्तित्व मग स्वीकारावं लागतं ना, गौणपणाने का होईना, गौणत्वाने का होणं अस्तित्व स्वीकारावं लागतं. समजा मी एखाद्या घरात गेलो आणि मी सांगितलं मी गौण वृत्तीने इथे राहतो, एखाद्या घरात मी गेलो कायमचा पाहुणा म्हणून राहिला आणि मी मुख्यपणाने इथे राहणार नाही गौणपणाने राहील असं जरी मी समजा लिखी दिलं तरी दोन्हीचा अर्थ तोच आहे. मी मुख्यत्वाने राहिलो तरी घरात राहणार आहे आणि गौणत्वाने राहिलो तरी घरात राहणार आहे. आणि हे जर त्यांना नको असेल मी जिथे राहतो तिथे तर तुमचं गौणत्व सुद्धा आम्हाला नको, तुम्ही न आलेलं सांगा असा गौण स्वतःचा. पण गौणत्वाने झालं तर ते हे स्वीकारावंच लागतं तादात्म्य, सत्यत्वाने झालं किंवा प्रामुख्याने झालं तरी ते स्वीकारावंच लागतं. म्हणून अद्वैत वेदांत असं सांगतो की हे जे तादात्म्य आहे ते तादात्म्य कधीही सत्य नाही, ते प्रमुखही नाही, तर ते कसं आहे गौण सुद्धा नाही, मग कसं आहे नुसतं कल्पित आहे. प्रमुख तर नाहीच गौणही नाही, कल्पित आहे, मिथ्या आहे, म्हणजे सत्विलक्षण असत्विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. काही जण इथे असं असतील की त्यांनाही शब्दयोजना ठाऊक नाही किंवा ठाऊक असली तर पुरेशी स्पष्ट झालेली नसतं असंही असतं. तर सत्विलक्षण असत्विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशी जी गाडी आहे ती एकदा समजून घेतली मग जगाकडे बघण्याची एक दृष्टीच आपली तयार होऊन जाते. आणि परमार्थामध्ये एक नेहमी नजर बदलायची जग बदलायचं नाही हे जो विसरतो त्याचा परमार्थ ते त्याला जात नाही. माझी जगाकडे बघण्याची नजर बदलायची, जग बदलायचं नाहीये. देहाकडे बघायची नजर बदलायची, देह बदलायचा नाही. सर्व संबंधितांकडे बघायची नजर बदलायचे, संबंधित बदलायचे नाहीत. हे जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत हे बदलेल ते बदलेल ते तसं होईल ते असं होईल आणि मग माझा परमार्थ कडेला जाईल. रात्री भविष्यती, रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभात प्रसिद्ध ते हा हंत हंत नलिनीम वेद उज्जहा. त्या अवस्थेपर्यंत शेवटी आम्ही पोचून जातो. म्हणून सत्विलक्षण, सत्या लक्षणांची जी जुळत नाही त्याला म्हणायचं सत्विलक्षण, असत्या लक्षणांची जी जुळत नाही त्याला म्हणायचं असत्विलक्षण. म्हणून जग आहे हे सत्विलक्षण आहे, असत विलक्षण आहे. म्हणून सत असत विलक्षण आहे, सता असत विलक्षण आहे आणि असं असतं त्याला अनिर्वचनीय, ज्या संबंधी निश्चित वचन करता येत नाही. हा दोष नाही आहे, नाही तर बाकी जनता दोष घेत. तुम्हाला काही नक्की सांगता येत नाही, एक असं तरी म्हणा नाही तर असं तरी म्हणा. तुम्ही दोन्ही डिग्री हात ठेवलेलं आम्हाला पसंत पडणार नाही असं वादी जे आहेत ते प्रतिवादी ते प्रतिवादी म्हणतात. पण याचा दोन डगरी आहेतच तर मग त्याला काय करणार. दोन डगरी जर आहेतच तर दोन्ही डगरी हात ठेवण्यात काही चूक नाही. सच्च्या लक्षणांची जुळत नाही म्हणावं, असच्या लक्षणांची जुळत नाही म्हणावं, तर दोन्ही बाजूनी पंचाईत आहे. म्हणून मिथ्या शब्दाचा तसाचा असं विलक्षण निर्वचन आहे. सच्च एक लक्षण आहे जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत म्हणतात, आणि जे त्रिकाला बाधित नसतं त्याला असत म्हणतात. अशी एकदा लक्षणं केली, जे त्रिकाला बाधित असतं ते सत. आता जग मग सत्य आहे का कल्पित आहे? सत्य आहे का सत विलक्षण आहे का असत विलक्षण आहे का दोन्ही आहे? आता विचार केला तर सत म्हणावं तर टिकत नाही, असत म्हणावं तर दिसल्याशिवाय राहत नाही. मग काय म्हणायचं? असत शब्दाचा एक अर्थ असा होतो ज्याला अस्तित्वच नाही. असत शब्दाचा हा अर्थ आहे. उदाहरणार्थ सशाचं शिंग जे कधीच नसतं, पुष्प जे कधीच नसतं. परमार्थाने हे कायमचे एक उदाहरण घेऊन ठेवलेली आहे. त्याचा इकडे चारुदत्त किंवा टॉम डिक अँड हॅरी असं ते इंग्लिशमध्ये असतात. टॉम डिक अँड हॅरी असं म्हणायचं असलं की टॉम डिक अँड हॅरी म्हटलं की समजतं की ती विशेष नावं नसतात, जवळ सर्व नावं झाल्यासारखीच आहेत. हे जसं इकडे जसं चारुदत्त आहेत अशी ही काही उदाहरणं आहेत जी वेदांत शास्त्राने कायमची स्वीकारलेली आहेत. आणि कायमची स्वीकारलेले असल्यामुळे कुठेही ती उदाहरणं उच्चारली तरी सुद्धा सांगितली तरी कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण नाही. त्यामुळे दृष्टांतांचं स्टँडर्डायझेशन करून टाकलं आहे. काही बघत नाही दृष्टांतांचं स्टँडर्डायझेशन करून काय हरकत आहे. मुख पुष्प आहे म्हणून सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचन. सशाचं शिंग कधीच नसतं पण जग दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून असतच्या लक्षणांची जुळत नाही, सच्च्या लक्षणांची जुळत नाही. कारण पूर्वी नव्हतं आणि नंतर असणार नाही. म्हणून सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या आहे. असं एकदा ठरून गेलं की जगाचं स्वरूप असं आहे असं ठरतं आणि मग जगाकडे बघताना मिथ्या आहे, बाईक आहे असा निराशेचा सूर लागत नाही. एखादं पेटी असते हार्मोनियम, त्याच्यामध्ये एक असं लावून ठेवतात स्वर, एक ते मागचं झाकण उघडतात आणि एक असं उचलून ठेवून देतात कुठून की कायमचा तो सूर असतो. म्हणजे अनेकांच्या परमार्थाला तो कायमचा सूर लागलेला असतो. कसला? एक निराशेचा सूर त्याला म्हणतात, पराभूत मनोवृत्तीचा सूर, हतबल झाल्याचा सूर. यातला एक सुद्धा सूर परमार्थाला कामाला येत नाही. परमार्थ हे अगदी ह्याच्या उलट पद्धतीने करायचे, अत्यंत उत्साह संबंध असला पाहिजे. हे सगळं एकदा समजून घ्यायच्या गोष्टी आहेत आणि हे समजून घेतलं तर या गोष्टी पुढं तडीला जातात. म्हणून हे जे तादात्म्य आहे हे देह तादात्म्य गौण सुद्धा नाही. मग ते देह तादात्म्य कसं आहे तर ते मिथ्या आहे. सत्विलक्षण, असित विलक्षण, अनिर्वचन मिथ्या. आता जो अज्ञानी आहे तो देहामध्ये तादात्म्याने राहतो पण जो ज्ञानी आहे तो देहामध्ये तादात्म्याने राहत नाही. म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर देह तादात्म्य नाही, अज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर देह तादात्म्य आहे. म्हणून ते देह तादात्म्य सत्विलक्षण, असत्विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या ते गौण नाही. एक दृष्टांत दिला त्याला, दृष्टांत दिला की सिद्धांत पटायला मदत होते. आता सिंहाला आयाळ असते, त्यामुळे आयाळ असलेला जो सिंह तो प्रामुख्याने सिंह असतो, प्रामुख्याने सिंह असतो. आणि एखादा माणूस कोणीतरी क्रूर आणि पराक्रमी असला की त्याला म्हणतात हा सिंहच आहे, हा सिंहच आहे. असं जेव्हा म्हटलं जातं तर तो जो पुरुष आहे ज्याला सिंह म्हटलं जातं तो गौणी वृत्तीने त्याला सिंह म्हटलं जातं. वास्तविक तर शिवण आहे, त्याला आया नाही, त्याला चार पाय नाहीत, तरी त्याचे दोन गुण फक्त लक्षात घेतले, एक पराक्रम आणि क्रौर्य असे दोन गुण लक्षात घेतले आणि हा सिंहच आहे असं म्हटलं. आता ह्याचं जे सिंहत्व आहे हे गौण आहे आणि सिंहाचं जे सिंहत्व आहे ते मुख्य आहे. असं दृष्टांत कशासाठी, आम्ही आयाळ नसलेला जो फक्त पराक्रमी आहे आणि क्रूर आहे त्याला आम्ही गौणी वृत्तीने जसं सिंह म्हणतो त्या पद्धतीने हे देहतादात्म्य गौण असतं असं आम्ही म्हणतो. आता या बाबतीत असं का केलं त्याचं उत्तर दिलंय. अशी गल्लत करून जर आता त्याचे शब्दप्रयोग झाले तर त्यात मुख्य व गौण यांचा संबंध नसून तो केवळ प्रम असतो. तर उत्तर फार चांगल्या पद्धतीने गौण आणि प्रमुख अशा तऱ्हेचा त्यांच्यात काहीही आपापसातला संबंध नसतो, हा एक नुसता भ्रम आहे. आता उदाहरण कसं केलं, मंद अंधार असलेल्या ठिकाणी हा खांब आहे असे निश्चयात्मक ज्ञान जे होत नाही त्यामध्ये हा माणूस आहे असं संशयात्मक ज्ञान होत. हा खांब आहे किंवा स्थाणू आहे अशा तऱ्हेचं निश्चयात्मक ज्ञान होत नाही आणि त्याच्या ऐवजी स्थाणूऐवजी म्हणजे खांबाऐवजी पुरुष दिसतो हे संशयात्मक ज्ञान होत. आता एक ज्ञान आहे ते निश्चयात्मक आहे. काय निश्चयात्मक ज्ञान झालेलं आहे, हा पुरुष आहे असं निश्चयात्मक ज्ञान झालंय. वास्तविक तो कोण असतो, खांब असतो. खांब कळल्यानंतर झालेलं ज्ञान हे भ्रमरूप होतं हे नंतर कळतं, तोपर्यंत झालेलं ज्ञान जे आहे ते सत्य वाटतं. मग ते ज्ञान सत्य का असत्य, सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या, तिथे गौणही नाही आणि तिथे मुख्यही नाही असं एक एक पद्धतीने समजून घालतात. भ्रम असतो, गौणत्व नसते आणि त्याच्या ठिकाणी प्रमुखपणा ज्याला म्हणतात ते प्रमुखपणा सुद्धा नसतो. त्याप्रमाणे अजाणतेपणाने मी असा शब्दप्रयोग होतो, अजाणतेपणाने मी असा शब्दप्रयोग होतो तर अजाणतेपणाने म्हणजे मी कोण आहे ह्याचं ज्ञान नसल्यामुळे जो मी नाही तो मी आहे असं मला वाटायला लागतं. हा जो मी आहे जो मला वाटतो आणि हे जो भ्रम होतो, मी जो नाही तो मी आहे असं मला जो वाटतं तो जो भ्रम आहे तो सुद्धा सतासत विलक्षण अनिर्वचन आहे. कारण जो अधिभ्रमिष्ठ असतो त्याला ज्ञान झाल्यानंतर तो पुन्हा जर झालं जर देवा विल देवा, पण तो निश्चितपणाने त्या भ्रमातून बाजूला होतो. मग त्यावेळेस झालेला भ्रम तो सत्य आहे का असत्य आहे, तर त्याचं उत्तर आहे तो भ्रम झालेला आहे तो त्यावेळेला सतासत विलक्षण अनिर्वचने मिथ्य आहे. म्हणून आपल्याला झालेला जो भ्रम आहे सर्वांना तो सत्विलक्षण असत्विलक्षण सतासत्विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या मयिक कल्पित अध्यस्त. आता सगळ्याचा सगळ्याचा एक यादीच आहे, जंत्री आहे सगळी. ही सगळी जंत्री एकदाच केव्हा तरी मनोद्गत आणि मुखोद्गत करून ठेवली पाहिजे. मनोद्गत असा शब्द करून नाही, पण ती मनामध्ये एकदा बसलेली असावी आणि मनामध्ये बसलेली असली किंवा मुखामध्ये येते आणि मग कानामध्ये जरी कुठून ऐकली तरी अपरिचित वाटत नाही. आत्मा अनात्मा यातील भेदाचं ज्यांना ज्ञान असते अशा पंडितांनी सुद्धा कोणा आढळण्याप्रमाणे देहाधिकांच्या ठिकाणी मी असा शब्दप्रयोग केल्याचं दिसतं. आता हा जो मी शब्दप्रयोग आहे देहाला जो मी म्हणतो ते परवा शिंदेवाडीचं उदाहरण दिलं होतं. शिंदेवाडीचा माणूस मी शिंदेवाडीचा आहे असं न म्हणता, माझ्या वाडीचा आहे असं न म्हणता मी शिंदेवाडीचा आहे असं म्हणतो. वास्तविक तो कोणत्या वाडीचा आहे, की ज्याच्या नावावरून शिंदेवाडी नावाचा गाव असलेला आहे त्याच्याच वाडीचा तो असून सुद्धा मी माझ्या वाडीचा आहे असं न म्हणता मी शिंदेवाडीचा आहे म्हणतो. याचा अर्थ माणसांचं बोलणं नेहमीच ठिकाणावर ठेवून असतं असं नाही. असे निष्कर्ष परमार्थाच्या दृष्टीने काढायचा, व्यवहारामध्ये ते ठीक आहे. मी शिंदेवाडीचं म्हटलं तर कोणीही चौकशी करत नाही असं का म्हणाला, असं कुणीही त्याला फैलावर घेत नाही किंवा क्रॉस करत नाही तर ठीक आहे समजून जातो आम्ही शिंदेवाडीचं बरोबर आहे. पण परमार्थिक दृष्टीने विचार केल्यानंतर हेअर स्प्लिटिंग ज्याला म्हणता येते तसं करायचं आणि ते का करायचं तर आमची समजूत बरोबर बसावी म्हणून यासाठी ते करायचं असतं. तोच विषय पुढे आलाय. ज्याप्रमाणे सर्पाने टाकलेली कात अचेतन होऊन पडते, सर्प मात्र जिवंत असतो त्याप्रमाणे शरीराचे तादात्म्य नष्ट होते, परंतु हा अशरीर अमृत प्राण आहे, ब्रह्मच आहे, विजयज्योती आहे असा आतमध्ये त्याचा निश्चय कायमचा असतो. देहामध्ये राहून सुद्धा देहात आलेला जो पुरुष ज्याला म्हणतात तो पुरुष मात्र अजय अजर आणि अमर असा आहे. जो जीव आहे तो मात्र जन्माला येणार आहे. सुखदुःखांचा भोगता आहे, तिन्ही अवस्थांचा भोक्ष आहे जीवन, तिन्ही अवस्थांचा भोगता आहे आत्मा, तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे. नाही काही नाही, माझी सुद्धा बोलताना एक वेळ गडबड होती, कारण अंतरीचे दहावे स्वभाव आहे. नाही रे होऊन जात आहे कळस, आपली जी स्थिती असते ती स्थिती सहजच प्रकट होऊन जाते. म्हणजे असं असं ज्यांच्या स्लिप झाले त्यांची तिथी तशीच ती असं नाही, बोलण्यातलीच गडबड असते. डोळे असून डोळे नसल्यासारखा, कान असून कान नसल्यासारखा, प्राण असून. आता कठीण झालं, प्राण असून प्राण नसल्यासारखा, म्हणजे निर्जीव निष्प्राण अशा अर्थाने तो शब्द उपयोग नाही. प्राण आहेत खरे, पण त्या प्राणांचा माझ्याशी काही संबंध नाही, कारण श्रुती असं सांगते प्राणस्य प्राण जो अपानाला खाली नेतो उदा या प्राणाला वर नेतो. मुंडक उपनिषद आहे, जो अपानाला खाली नेतो आणि प्राणाला वर नेतो तो जो आत्मा आहे तो मी आहे. त्यामुळे प्राण म्हणजे मी नाही, त्यामुळे प्राण देहामध्ये असतात ती गोष्ट खरी आहे. देहाच्या दृष्टीने मी सप्राण आहे, पण आत्म्याच्या दृष्टीने मी निष्प्राण आहे. आपले मरण पाहिला म्हणजे असं अशा पद्धतीचे हे सगळे संत वाङ्मय आणि शास्त्र याच्यात असा जो छानपैकी मिलाफ आहे, तो मिलाफ आपल्याला कळला तर संत वाङ्मय वाचताना फार मोठा आनंद मिळतो. आणि हा मिलाफ जर कळला नाही तर संत वाङ्मयाचा सुद्धा आस्वाद जसा घ्यायला पाहिजे तसा घेता येत नाही. आस्वाद ही गोष्ट आपण बदलू ठेवूया, पण समस्त निदान बरोबर व्हायला पाहिजे. संत आम्हाला काय सांगतात ते 100% आम्हाला कळायला हवं. आस्वाद ही गोष्ट एक अलग आहे, दोन्हीमध्ये आनंद आहे, आस्वादही आनंद आहे आणि समज बरोबर झाल्यानंतर तोही एक आनंद आहे. आणि समज झाल्याशिवाय आस्वाद घेता येत नाही. शाब्दिक समज आस्वाद वेगळा आहे. ज्ञानदेवाने ते सांगून ठेवलेलं की कोण कशाचा ग्राहक असेल आणि कोण कशाचा येता अंतरंग का ज्ञानेश्वरीची होईल प्रसिद्ध होईल. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी ये ऋते वाक्चातुर्य होईल सुखिया असे प्रसिद्ध होईल ज्ञानेश्वर महाराज. कान असून नसल्यासारखा, वाणी असून नसल्या, मन असून मन नसल्यासारखा, प्राण असून प्राण नसल्यासारखा अशी श्रुतीच आहे. आणि अशा तऱ्हेचे एक तत्व जे आहे ते तत्व हे मी आहे. आणि अशा तऱ्हेचा जो अनुभव आहे तो अनुभव देहतादात्म्य नष्ट झाल्यानंतर येणारा अनुभव आहे. देहतादात्म्य नष्ट होतं का मिथ्या ठरतं? देहतादात्म्य मिथ्या ठरतं, पण ते नष्ट होतं नाही. गाढ झोपेत सगळ्यांचं देहतादात्म्य नाही होत, गाढ झोपेत सगळ्यांचं देहतादात्म्य नाही होत. उपनिषद सांगतो की पुरुष पुरुष राहत नाही, स्त्री स्त्री राहत नाही, डॉक्टर डॉक्टर राहत नाही, पेशंट पेशंट राहत नाही, संन्यासी संन्यासी राहत नाही, ब्रह्मचारी ब्रह्मचारी राहत नाही. त्याचं असं कारण आहे आपले जे जेवढे विशेष आहेत तेवढे सगळेच्या सगळे विशेष गाढ झोपेत बाळून जातात, हे त्याचं तात्पर्य आहे. म्हणून गाढ झोपेत देहदादात्म्य नष्ट होतं. ते नष्ट झालेलं देहदादात्म्य जागृतीमध्ये पुन्हा जसंच्या तसं तयार होऊन जातं, काही फरक पडत नाही. पण विचारानं जे हळूहळू हळूहळू देहदादात्म्य जातं ते मात्र एक वेळ अशी येते की ते देहदादात्म्य अनिर्वचनीय आहे असा निश्चय होऊन जातो. आणि अशा अनिर्वचनीय देहदादात्म्याच्या स्थितीमध्ये या शरीरात राहण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. आता आणखी एक आक्षेप आहे, पण तो आक्षेप सूक्ष्म आक्षेप आहे आणि आक्षेपाच्या पाठीमागे मूळची भूमिका तीच आहे की ब्रह्मज्ञानासंबंधी जेवढ्या जेवढ्या श्रुती आहेत त्या सगळ्या कर्मसूचक आहेत, कर्मप्रधान वगैरे आहे. तुमचं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात त्या आत्मज्ञानाला ब्रह्मज्ञानामध्ये उपनिषदामध्ये किंवा वेदामध्ये काहीही किंमत नाही हे सांगायचा प्रयत्न चालला आहे. आणि हे जे वादी आहेत ते पूर्वमीमांसक असतात. हे जे पूर्वमीमांसक त्या सगळ्या त्या सद्भर त्यांचा संपूर्ण कर्मावस्थी असतो त्या कर्मविधिनिषादानुसार झालं पाहिजे हे त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचं स्वर्ग हे फळ मिळालं पाहिजे असं त्याचे कायमची ठाम समजून आहे. त्या ठाम समजूतून प्रत्येक वेदवाक्याचा अर्थ ते कर्माच्या दृष्टीने किंवा कर्माच्या संदर्भात लावू पाहतात आणि त्याचा आणखी एक परिणाम आहे. तू असं म्हणणं आहे की श्रवणानंतर निधिध्यासन मनन करावे असे श्रुतीचं सांगणं असल्यामुळे ब्रह्म हे विधीचे अंग असून त्याचे स्वतःच्या अनुभवात रूपांतर होत नाही. म्हणजे ब्रह्मविद्या सांगणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या सगळ्या श्रुती विधीचं एक अंग विधीचं अंग आहे. हे असं करा, हे असं करा, हे असं करा, याला विधी म्हणतात. आणि हे असं करा सांगण्या सांगण्याच्या भरामध्ये त्या ब्रह्मासंबंधी वर्णन केलेलं आहे. आणि असं ब्रह्माचं केलेलं वर्णन ब्रह्मज्ञान करून देणार नाही. मग त्या श्रुतींचं काय करावं? त्या सगळ्या श्रुती गौण आहेत किंवा स्तुतीपर आहेत असं समजावं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष त्या डावलून टाकाव्या. आणि डावलून का टाकाव्या? तर त्या परवडणाऱ्या नाहीत. हे ठरून गेलेलं असतं. आपल्याला जे परवडत नाही ते चुकीचं आहे असं म्हणायचं आणि ते सोडून द्यायचं. आणि का परवडत नाहीत ते? की जिथे स्वर्ग हा विषय दूर जातो ते सहन होत नाही. स्वर्ग हा विषय जिथे दूर जातो ते सहन होत नाही. आणि निरपेक्ष सुख ही कल्पना समजत नाही. निरपेक्ष सुख ही कल्पना समजत नाही. आणि ठीक आहे, पृथ्वीच्या पाठीवर आम्हाला जे सुख मिळतात त्याचा अनुभव आहे. स्वर्गामध्ये जे सुख मिळतात ते शास्त्रात वर्णन करून सांगितले आहेत आणि ते आम्हाला अनुभव असलेल्या सुखांची मिळती जुळती आहेत. त्यामुळे तिथल्या सुखाचा अंदाज आम्ही करू शकतो. पण आत्मसुखाचा अंदाज सुद्धा करता येत नाही. आणि ज्याचा अंदाज करता येत नाही त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. असे सरळ सरळ ढोबळ निष्कर्ष असतात. त्या ढोबळ निष्कर्षातून अशा तऱ्हेचे सगळे प्रश्न निर्माण झाले. कारण मन आणि ध्यान हे दोन्ही ब्रह्माचे ज्ञान होण्याकरता सांगितलेले आहेत. जर ब्रह्मज्ञानानंतर त्या ब्रह्माचा विधीमध्ये विनियोग केला असेल तर ते विधीचा अंग असे म्हणता येईल. आता ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा ते ब्रह्मज्ञान सूचक वाक्य जर पुन्हा विधीमध्ये वापरली जात असतील तर ती विधी सूचक आहेत किंवा विधीचा अंग आहेत असं म्हणता येईल. पण एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काहीही विधी शिल्लक राहत नाही. कोणताच विधी शिल्लक राहत नाही. आणि असे अविधी जी अवस्था जिथे एकही विधी शिल्लक राहत नाही अशा तऱ्हेची जी अवस्था ती अवस्था ब्रह्मज्ञानानंतर येत असल्यामुळे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ब्रह्मज्ञान सुचवणारे वाक्य पुन्हा विधीचा अंग म्हणून शिल्लक राहत नाहीत. म्हणून ती विधी सूचक नाहीत, म्हणून ती विधी सांगणारी नाहीत, तर ती स्वतंत्र ज्ञानसूचक वाक्य आहेत. सर्व वेदांत वाक्यांचे ब्रह्मज्ञान सांगण्यात स्वतंत्र तात्पर्य असल्यामुळे ब्रह्मविद्या स्वतंत्र आहे याविषयी शास्त्रप्रमाण आहे हे सिद्ध झाले. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे अशी पूर्वमीमांसेमध्ये कुठेही प्रतिज्ञा केलेली नाही. आता हे खंडन कोणाचं चाललंय? पूर्वमीमांसकांचं खंडन चाललंय. सबंध पूर्वमीमांसेमध्ये जीव आणि आत्मा एक आहेत असं एकही विधान केलं नाही. आणि उपनिषदामध्ये जीव आणि ब्रह्म एक आहेत असं सांगणारी अनेक विधान आहेत. उदाहरणार्थ तत्वमसी, सोहम, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अशी जी चारी महावाक्य आहेत चार वेदांची, ते चारीच्या चारी महावाक्य असं सांगतात की जीव ब्रह्मरूप आहे. मग उत्तर मीमांसा शास्त्रामध्ये जीव ब्रह्मरूप आहे ह्या वाक्याचं महत्व अपार आहे. आणि पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कुठेही सांगितलेलं नसल्यामुळे जीवाच्या गतीचा विचार पुष्कळ आहे. जीवाला जी गती मिळते त्या गतीचा विचार पूर्वमीमांसेत जास्त आहे. उत्तर मीमांसात जीवाच्या गतीचा विचार नाही. कारण त्यांना म्हणणंच आहे जीव आणि ब्रह्म एक आहे आणि तो अनुभव घेण्यास पुरुषार्थ आहे. परम पुरुषार्थ कोणता आहे? जीव आणि ब्रह्मैक्य यांचा अनुभव घेणं ह्या परम पुरुषार्थ आहे. आणि स्वर्गप्राप्ती काय म्हणायचं, कशाची तहान ताक तरी असावं निदान, ताक सुद्धा नाही अशा त्या स्वर्गाची परिस्थिती आहे. म्हणून पूर्वमीमांसकांचं जे ध्येय आहे ते स्वर्ग, त्या स्वर्गाचा सर्व बाजूने धिक्कार सातत्याने वेदांत शास्त्रातही केलेला आहे आणि संतांनी सुद्धा केलेला आहे. परमात्म्याचे पारमार्थिक अनुभवानंतर तोच परमात्मा पापुंड पुण्यातील दोषातून मोकळा येतो. आत्मसाक्षात्कार होईपर्यंत देह हाच आत्मा हा ब्रह्म जसा सत्य समजला जातो त्याचप्रमाणे लौकिक प्रमाणे देखील सत्य आहेत असे मानावे. आत्मसाक्षात्कार होईपर्यंत देह हाच आत्मा हा ब्रह्म जसा सत्य समजला जातो. ब्रह्मज्ञान होईपर्यंत देह हाच आत्मा आहे असं मानलं जातं. त्याचप्रमाणे आत्मज्ञान होईपर्यंतच जी लौकिक प्रमाण आहेत ती लौकिक प्रमाण सुद्धा सत्य आहेत असं म्हणावं. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर लौकिक प्रमाणांचं प्रामाण्य निघून जात. आता लौकिक प्रमाण कशाला म्हणतात? उदाहरणार्थ डोळा हे काय आहे? प्रमाण शब्दाचे दोन अर्थ होतात. ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियाला प्रमाण असे म्हणतात. थोडक्यामध्ये ज्ञानेंद्रियाला प्रमाण असं म्हणतात. एक प्रमाण शब्दाचा एक अर्थ. आणि प्रत्यक्ष अनुमान उपमान अर्थापत्ती शक्य आहे ती चेष्टा वगैरे ही जी आहेत ते आणखीन प्रमाण आहेत. तो प्रमाण शब्दाचा इथे लौकिक प्रमाण शब्दाचा डोळा हे एक लौकिक प्रमाण आहे आणि डोळ्या लौकिक प्रमाणाने जे ज्ञान होत ते सत्य आहे कुठपर्यंत डोळ्याने जे प्रमाण ज्ञान होत डोळा उघडला की समोरच्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमाज्ञान म्हणजे प्रमात्याला प्रमेयाचं झालेलं प्रमाणामधून झालेलं ज्ञान आता हे प्रमाज्ञान म्हणजे काय द्यायला घटवून घ्यायची वाटते प्रमात्याला प्रमाणाद्वारे प्रमेयाचं झालेलं जे ज्ञान त्याला म्हणायचं प्रमाज्ञान प्रमात्याला प्रमाणाद्वारे प्रमेयाचं झालेलं जे ज्ञान त्याला म्हणायचं प्रमाज्ञान आता अशी घोकमपट्टी केल्याशिवाय प्रमा म्हटलं की प्रमा अप्रमा यथार्थ प्रमा अयथार्थ प्रमा आता हे पुढचं काही समजणार नाही जे विचारसागरमधले विषय आहेत किंवा वृत्ती प्रभाकर मधले विषय ते काही समजणार नाही जोपर्यंत प्रमा म्हणजे काय ते कळत नाही म्हणून एक मूळ बरोबर तयार असलं तर पुढचे त्याच्यावर आधारलेले सगळे तर सगळं कळायला लागतं आता प्रमाणाने मला ज्ञान कोणतो ते समोरच्या पदार्थाचं ज्ञान होतं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत होणाऱ्या प्रत्येक प्रमाज्ञानाचा जो विषय आहे तो सत्य असतो मी डोळ्याने समोर बघतो डोळ्याने समोर बघितलं तर मला जो पदार्थ दिसतो तो पदार्थ अज्ञान असेपर्यंत सत्य आहे आणि ज्ञान झाल्यानंतर तोच पदार्थ कसा आहे सतासत्व लक्षणाने निर्वचन आहे का डोळा सुद्धा कसा आहे मग डोळा हा जर देहाचा भाग असेल आणि देह जर सतासत्व लक्षणाने निर्वचने असेल तर देहाचा डोळा सुद्धा सतासत्व लक्षणाने निर्वचने असलाच पाहिजे म्हणून समोर दिसणारा जो पदार्थ आहे त्याचं ज्ञान आहे तेही कल्पित आहे मिथ्या आहे आणि ज्या डोळ्याने ज्ञान झालं तो डोळा सुद्धा मिथ्या आहे मग मिथ्या वस्तूने कशाचं ज्ञान होणार मिथ्या वस्तूचं ज्ञान असं एक एक बघून गेलं की समोर जे दिसतं ते मग काय आहे समोर दिसतं ते काय आहे आता भक्ती असं सांगते परल्या घनदाट हरी दिसे वेदांत शास्त्र असं सांगतं जे इदंतेचा विषय होतो सर्वम खलविदम ब्रह्म काय फरक झाला दोन्हीमध्ये एक ब्रह्माच्या भाषेत बोलतात एक हरीच्या भाषेत बोलतात फक्त शब्दामध्ये फरक आहे बाकी काही नाही मग डोळा उघडल्यावर काय दिसतं डोळा उघडल्यावर जे जे दिसतं ते जे सर्वम खलविदम ब्रह्म किंवा डोळा उघडल्यावर जे जे दिसतं ते भरला घनदाट हरी दिसे किंवा डोळा उघडल्यावर जे जे दिसतं ते देता ठावया विण नाही आता भाषा कोणाच्या कोणत्या संतांची भाषा आहे भाग वेगळा आहे पण अनुभव जो आहे तो नतोच आहे याचं कारण आहे डोळा उघडल्यानंतर जे मी पाहतो ते नामरूपात्मक दृष्टीने विचार केला तर सतासता विलक्षण अनिर्वचने आहे अधिष्ठानाच्या दृष्टीने विचार केला तर ब्रह्मरूप आहे आता अशा तऱ्हेची जी बुद्धी आहे अशा तऱ्हेचा जो निश्चय आहे तो निश्चय सतत सांभाळून ठेवणं त्याच निश्चयातून ऐकणं त्याच निश्चयातून पाहणं त्याच निश्चयातून स्पर्श करणं याला साधना असे म्हणतात किती अंगाने आपण साधनेचा विचार करू 5-7 दिवसामध्ये भव्या मोठ्या मोठ्या व्याख्या तयार लांब लचक व्याख्या तयार पण सगळ्या व्याख्याचा आशय पण काय राहणार आहे सगळ्या व्याख्यांचा आशय तोच राहणार आता याच्यानंतर समन्वयाधिकरण ज्याला म्हणतात तत्व समन्वयात हे जे सूत्र आहे ते समन्वयाधिकरणाचं सूत्र आहे ते सूत्र आत्ताच्या अभ्यासाने आत्तापर्यंतच्या विचाराने संपलं आता इच्छत्याधिकरण ज्याला म्हणतात ते इच्छत्याधिकरणाची प्रस्तावना आता आचार्य करताय इच्छत्याधिकरण ज्याला म्हणतात इच्छतेन हा शब्द अशा तऱ्हेचं पुढचं सूत्र आहे त्या सूत्राचा विचार करण्याच्या अगोदर काही एक प्रास्ताविक इथे आचार्यांनी मांडलेलं आहे त्या प्रास्ताविकेचा विचार करतो इक्षण म्हणजे काय एक शब्द समजावून घ्या इक्षण कशाला म्हणतात स इक्षत स अकामयत अशी एक श्रुती आहे स इक्षत अशी दुसरी श्रुती आहे ससृजत अशी तिसरी श्रुती आहे आता तीनचा आपापसातला संबंध आहे तो आपापसातला संबंध समजून घेतला की इक्षण म्हणजे काय ते आपल्याला कळतं आणि इक्षण समजल्याशिवाय पुढचं जे सृजन आहे त्या सृजनाचा अंदाज लागत नाही आणि इक्षणाच्या पाठीमागे काय आहे स अकामयत का अकामयत का एकोहम गौ श्याम आता हे जे सगळी आहे ही सगळी आद्यारूपाची भाषा आहे का खरी भाषा आहे आता इथूनच सुरुवात आहे ही सगळी भाषा आद्यारूपाची आहे आद्यारूपाची भाषा शब्दाचा अर्थ तुमची आमची समजूत पटवण्यासाठी समजूत बसवण्यासाठी वापरलेली भाषा तुमचा आमचा अधिकार लक्षात घेऊन त्या अधिकारानुसार आमची समजूत बसवण्यासाठी वापरलेली भाषा. आपण परवा पाहिलं की अधिकारानुसार मांडणी बदलते. जसा अधिकार असेल तशी मांडणी बदलत जाते. एखाद्या मायाविषयी फारच शंका घ्यायला लागलं तर त्याला सांगायचं जग झालेलंच नाही, त्याचं तोंड बंद करायचा दुसरा काही उपाय नसतो. कारण एक प्रश्न मोठा विचार करण्यासारखा आहे. जीव जर माईक असेल, माईक जीव असेल, तर माईक जीवाला माईक जगाचा सत्यत्वाने अनुभव येईल कसा? काय प्रश्नाचं उत्तर देणार? जीव कसा आहे? जीव माईक आहे. जगत कसा आहे? माईक आहे. तर एका माईकाला दुसऱ्या माईकाचा अनुभव येतो का? कारण जे जे माईक असतं ते अचेतन असतं. असं फार पंच जीवन झालं. जे जे माईक असतं ते अचेतन असतं असा नियम आहे. मग जीव जर माईक असेल तर एका माईक जीवाला दुसऱ्या माईक जीवाचा अनुभव कसा येईल? मग काय सांगायचं त्याला? असा प्रश्न विचारला तर अगाधही झालीची नाही त्याची वार्ता तसंची काय? असं समर्थाने उत्तर शेवटी लिहून टाकलेलं आहे. आणि उत्तर तोंड बंद करण्याचं उत्तर नाही. तर हे उत्तर कसं आहे? हे सत्य जे जरा म्हणतात ते सत्य म्हणणार आहे. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोची ठावत नाही चंचलाचा. तेथे आधी आपण कैसा निश्चळ आत्मनिवेदनाचा विचारायचा झालं त्याचं उत्तर संपलं. आणि त्या ठिकाणीच आत्मनिवेदन भक्ती नावाची भक्ती समाप्त झाली. सगळ्या चारही प्रकारचं जे आत्मनिवेदन आहे ते त्या ठिकाणी संपलं. ठावचं नाही चंचलाचा तेथे आधी आपण कैसा, म्हणजे ठावचं नाही चंचलाचा अजातवाद. आणि अजातवाद स्वीकारल्याशिवाय अध्यारूपाची भाषा थांबवता येत नाही. आणि अध्यारूपाची भाषा आहे ती लाखो लोकांना समजणारी भाषा आहे ती मायावादाची भाषा आहे. म्हणून सर्व संतांनी मायावाद का स्वीकारला त्याचं कारण आहे. लाखो लोकांना मायावाद समजतो. फार विचार करू लागले, डोकं चालवू लागले की त्यांचं चालणारं डोकं बंद करण्यासाठी आणि यथार्थ अनुभव घेण्यासाठी मग त्यांना सांगायचं ठावचं नाही चंचल असा तेथे आधी आपण कैसा. असं म्हटलं की स्वतःच्या निवृत्तीचा अभ्यास करण्याची बुकपाळी येते. आणि स्वतःच्या निवृत्तीचा अभ्यास केला की स्वतः उपस्थित केलेल्या शंकांची सुद्धा निवृत्ती आपोआप होते. त्याच्या मागचे सगळे विचार आहेत. या दृष्टीने स अकामयत, स इक्षत, स सृजत अशा तऱ्हेचे एक आता इक्षण म्हणजे काय? इक्षण शब्दाचा अर्थ आहे ज्ञानदृष्टीने संकल्पपूर्वक पाहणं. याला म्हणायचं इक्षण. ज्ञानदृष्टीने संकल्पपूर्वक पाहणं याला इक्षण म्हणायचं. आणि केवळ एवढ्या पाहण्यानेच अनंत सृष्टीची निर्मिती झालेली आहे. संकल्पाने ज्ञानपूर्वक संकल्पाने पाहिलं एवढ्याच गोष्टीने सबंध सृष्टीची निर्मिती झाली. त्यासाठी कोणतीही खटपट ह्याशिवाय करावी लागलेली नाही. आता पाहणं कोणाकडे पाहणार? पाहणं हा शब्दप्रयोग आपण वाच ऐकला. कोणाकडे आणि कशाकडे पाहणार? काहीच नाही पाहायला, काहीच नाही. आम्ही जगाकडे पाहतो आणि जगाकडे पाहत असल्यामुळे पाहिलं म्हटल्यावर आम्हाला समोर काहीतरी नाम रूप आकार येतात. त्यांनी कोणाकडे पाहिलं असेल? आता त्या इक्षणामध्ये खरं म्हटलं तर पाहणं नाहीच आहे. मग त्या इक्षणामध्ये काय आहे? नुसता ज्ञानपूर्वक संकल्प करणे एवढंच त्या इक्षणाचं खरं स्वरूप आहे. पाहायला काहीही नाही. नंतर काहीतरी निर्माण झालं मग त्याला पाहणं येईल. पण निर्माण होईपर्यंत पाहणं काय आहे? म्हणून पाहणं शब्दामध्ये ज्ञानपूर्वक संकल्प करणं एवढंच इक्षण शब्दाचा खरा अर्थ आहे. पण आता इक्षण शब्दाचा संस्कृतमध्ये पाहणं असा अर्थ असल्यामुळे सर्वेक्षण आता आपल्याला ते शब्द लावले. त्याने सर्वेक्षण केले हेलिकॉप्टरमधून. पुराने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज केला. 50 कोटी रुपये मंजूर केले. 5 कोटी पोरे पोचले इत्यादी इत्यादी. हे सर्वेक्षणाचं स्वरूप आहे. तर इक्षण शब्दामध्ये पाहणं आहे म्हणून हा सगळा हे सगळं सांगितलं. नाही तर सांगायचं काही कारण नाही. म्हणून ज्ञानपूर्वक संकल्पाने त्याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय झालं? ही अनंत सृष्टी ससृजत. आता इक्षण शब्दाचा एवढाच अर्थ आहे. याला म्हटलं एफर्टलेस इज असं इंग्लिशमध्ये. काही श्रम नाहीत, कोणतेही कष्ट नाहीत. केवळ इक्षण केलं, संकल्प झाल्याबरोबर संकल्प मात्रे करून अनंत सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून त्याला ईश्वराला सर्वज्ञ सर्व शक्तिमान म्हणण्याचं जे कारण आहे ते सर्व शक्तिमान म्हणण्याचं हे कारण म्हणून ते सर्व शक्तिमान आहे. अशा तऱ्हेने त्याची मग त्याने सृजन केलं, संकल्पात क्षणी सृजन केलं आणि जी सृजन केलेली सृष्टी आहे ती सगळी तुमच्या आमच्यासमोर आणि तुमच्या आमच्या रूपाने दोन्ही तुमच्या आमच्या रूपाने आणि तुमच्या आमच्यासमोर ही सृजन केलेली सृष्टी आहे. म्हणून ईक्षण ईक्षण केल्याचं वेदात सांगितलं असल्यामुळे ईक्षण हे नेहमी चेतनाकडूनच शक्य असल्यामुळे प्रधान नावाचं तुमचं जे अचेतन तत्व आहे त्याच्याकडून जगाची निर्मिती होणार नाही असं सांख्यांना सांगण्यासाठी ही प्रस्तावना आहे. सांख्य तत्वज्ञान नावाचं एक तत्वज्ञान आहे आणि सांख्यांचा कपिल नावाचा एक ऋषी आहे. सांख्यकार कोण आहे? कपिल नावाचा ऋषी. त्याचं मोठं खंडन केलेलं आहे दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला. सांख्यकार कपिल जे आहेत ते सांख्यकार कपिल वेगळे आणि आमचा वैदिक कपिल वेगळा. कारण सांख्यकार कपिल प्रधान तत्वाला जगाचं निर्माता असं म्हणतात आणि सांख्यकार प्रधान तत्वाला अचेतन जड असं समजतात. जे अचेतन आहे आणि जड आहे ते जगाची निर्मिती करू शकणार नाही कारण ईक्षण हे कोणाकडून शक्य आहे? ज्ञानपूर्वक पाहणं, ज्ञानपूर्वक संकल्पपूर्वक पाहणं हे फक्त चेतनाला शक्य आहे. अचेतन प्रधान ज्ञानपूर्वक ईक्षण करू शकणार नाही. म्हणून सांख्यशास्त्रांचा जो कपिल आहे त्या कपिलानं जे प्रधान हे तत्व जगाची निर्मिती करतो असं म्हटलेलं आहे ते संपूर्ण खोटं आहे. आचार्य भाषेमध्ये सांख्यांचं खंडन करण्यात फार मोठा बराच पृष्ठसंख्या खर्च झाली. तुमच्या आमच्या भाषेत बोलायची झाली तर बरीच पृष्ठसंख्या सांख्यांचं खंडन करण्यात खर्च आले. त्याच्यानंतर वैशेषिकांचं, नैयायिकांचं, जैनांचं, बुद्धांचं या सगळ्यांचं खंडन केलेलं आहे. पण जास्त जास्त खंडन कोणाचं केलं असेल तर सांख्यांचं केलेलं आहे. म्हणून प्रधान मल्ल कोण आहे? आता तो एक न्याय आहे, प्रधान मल्ल निबर्हण न्याय. ह्याचा अर्थ असा होतो की पाच जणांचं जर पहिलवानांची टीम आली असेल आणि त्यांच्या सर्वांचा जो अधिक बलवान आहे, सर्वात बलवान आहे, त्याचा पराभव केला की बाकीच्यांचा पराभव त्यांना कुस्ती खेळण्याचं कारण नाही, त्यांच्याशी कुस्ती करण्याचं कारण नाही. याला म्हणतात प्रधान बल्ल निबर्हण न्याय. अनेक न्याय वेदांत शास्त्रात आहे, त्यातला हा एक न्याय. आणि हा न्याय असं सांगतो की सांख्यकार जे आहेत ते सर्वात बलवान आहेत, सर्वात आम्हाला जवळचेही आहेत काही दृष्टीने. अद्वैत वेदांताला जवळचेही आहेत आणि काही दृष्टीने अत्यंत दूरचे आहेत. आणि हे लोक फार धोक्याचे असतात. काही दृष्टीने फार जवळचे असणारे, काही दृष्टीने फार लांबचे असणारे फार धोक्याचे असतात. कारण कुठे आम्हाला ते फसवतील आणि कुठे त्यांच्यात ओढून घेतील ह्याचा नेम सांगता येत. त्यामुळे यांचा जास्त बंदोबस्त करावा लागतो. ते उघड उघड नास्तिक आहेत, त्यांचा विचार करणं किंवा त्यांच्याशी टक्कर खेळणं फार सोपं आहे, पण असं नाही आहे. म्हणून कपिल नावाचे जे सांख्यकार आहेत ते कपिल नावाचे सांख्यकार आम्हाला अजिबात मंजूर नाहीत. आमचे जे सांख्य कपिल आहेत ते कपिल वैदिक कपिल आहेत आणि सगर पुत्रांचा पराभव करणारे जे कपिल त्या कपिलाने जे शास्त्र तयार केलेलं आहे ते शास्त्र आमचं सांख्यशास्त्र आहे. सगर पुत्रांचे वध करणारा कपिल नावाचा ऋषी. आणि हे करण्याच्या मागे आधार कोणता घेतलाय? कपिल हे नाव कॉमन असू शकत. कपिल हे नाव आता दत्त या नावाचे इथे बरेच असतील. आता कोणते दत्त समजायचे ते असा विचार केला जर 100 वर्षापूर्वीचा समजा एखादा प्रसंग असेल कोणत्या दत्ताच्या नावाने तो प्रसंग. अनेक दत्त त्याच काळी समकालात असतात. तसेच त्याच काळामध्ये अनेक कपिल असणं शक्य आहे. कपिल हे नाव कॉमन आहे म्हणून तेच कपिल आहेत असं म्हणण्याची गरज नाही. आमचे कपिल आहेत ते वैदिक कपिल आहे आणि ते वैदिक कपिल असल्यामुळे वेदविरुद्ध काहीही सांगणार नाही. त्यांचा आम्ही स्वीकारणार आहोत. तुमचे ते कपिल किती जरी मोठे असले तरी आम्हाला त्याची फिकीर करण्याची कारण नाही. एखाद्या माणसाच्या मागे फार मोठं वलय आहे कीर्तीचं, प्रसिद्धीचं, मोठेपणाचं, म्हणून तेवढ्यासाठी त्याचं म्हणणं स्वीकारावं असा दुबळेपणा इथे नाही आहे. इथे एक लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही अशा बहिरंगाने प्रभावित होणारी माणसं आहोत. फार बाहेर फार मोठं भव्य दिव्य काहीतरी दिसलं की ज्या अर्थी एवढं भव्य दिसतंय त्या अर्थी बरोबर असलं पाहिजे अशा तऱ्हेचे एक समज होऊन जात. फार मोठं मठ बांधलेलं आहे, 10 कोटीचा मठ आहे. राहण्याची व्यवस्था छान आहे. अगदी प्रत्येक सेल्फ कंटेन फ्लॅट प्रत्येक सारखा आहे, प्रत्येक ठिकाणी हॉट अँड कोल्ड वॉटर आहे. इतकी व्यवस्था ज्या अर्थी इथे आहे त्या अर्थी त्यांचं तत्वज्ञान बरोबर असलं पाहिजे. आता हे काय पद्धतसाठी काय तत्वज्ञान बरोबर असण्याचे काही निकष आहेत का? आणि असे निकष जेव्हा वापरले जातात तेव्हा मग वैभव संपन्न संप्रदाय आमच्यामध्ये येतात आणि मग आम्हाला गीता जशी आहे तशी ती वाचल्यानंतर नक्की सांगून समजावं की जशी नाही तशी त्यात सांगितलेली आहे. कारण ते संपूर्ण द्वैती तत्वज्ञान मांडलेलं आहे, संपूर्ण द्वैती तत्वज्ञान त्यात मांडलं आहे. आता बोलण्याचीच वेळ आली. भगवान रजनीश असं म्हणतात की भारताचे एक नंबरचे शत्रू शंकराचार्य आहेत, त्यांचंच वाक्य आहे. भारताचे एक नंबरचे शत्रू शंकराचार्य आहेत की ज्यांनी हा मायावाद हिंदुस्थानात आणला आणि भारतीयांना अरसिक बनवून टाकलं. ह्यांनी प्रसंगाने आलेले विषय आहे ते, आता या ब्रह्मसूत्रांचा काही संबंध नाही. पण आम्ही जे चपतो आणि फुसतो ते कशाने चपतो आणि फुसतो हे जर आमच्या लक्षात आलं तर सिद्धांत शास्त्रानुसार जे बरोबर पटवून गेलेलं आहे ते खरं असतं आणि शास्त्र विपरीत शास्त्र विरहित ज्या गोष्टी आमच्यावर छाप टाकणाऱ्या असतात त्या कुठल्याही छाप टाकणाऱ्या गोष्टी त्यांनी चकता कामा नाही एवढं लक्षात आलं तर आमचं कल्याण होण्याची शक्यता आहे. आणि असं झालं नाही तर भगवान रजनीश विवेकानंदांना कागदी वाघ म्हणत असत. विवेकानंद हा कागदी वाघ आहे आणि शंकराचार्य हे भारताचे एक नंबरचे शत्रू आहेत. म्हणजे शंकराचार्यांना मानणारे सर्व संत जे आहेत ते त्यांच्याच पार्टीचे असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा महाराष्ट्राचे एक नंबरचे शत्रू आहेत. मग आता एकमेव तारणहार कोण राहिला भारताचा? तर असा आम्ही विचार करत गेलो तर हे कसं काय आम्ही वाचतो कसं आम्ही ऐकतो कसं आम्ही त्यांना ऐकायला जातो कसं आणि त्यांचे एवढे खंडीभर ग्रंथ विकत घेतो कसं हे कशाला कशाचा मेळ नाही एक त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून काही जागा अशा असतात की जिथे असलं दया क्षमा शांती होईल तिथे काही नाही हे असं आहे का तर आहे आणि असं नाही तर नाही. आता काही अनुकूल संप्रदाय आहेत आम्हाला उदाहरण आतराम कृष्ण मिशन 100% आम्हाला अनुकूल आहे. चिन्मय मिशन 100% आम्हाला अनुकूल आहे. दत्त संप्रदाय 100% आम्हाला अनुकूल आहे. वारकरी संप्रदाय 100% आम्हाला अनुकूल आहे. समर्थ संप्रदाय 100% आम्हाला अनुकूल आहे. तर ह्या बॅनरखाली जे जे काही असतील ते सगळं खुशाल ऐकावं, खुशाल वाचायला जावं, खुशाल त्यांचे गुप्त समाधान घ्यावी. तर हे बॅनर जिथं नसतील तिथे डुंकून सुद्धा पाहू नये. पण हे एवढा विवेक आमचा राहत नाही. काहीतरी कशा तरी भगवंताने आम्ही फसतो सकतो आणि कुणीही यावं आणि काय मरून जावे किती मरून जावे अशा तऱ्हेचे काहीतरी गंगा गाय गंगा गाय जमुना गाय जमुना आता असा आता त्याचा भोंगळपणा झाला म्हणतात. तो भोंगळपणा होतो तो भोंगळपणा म्हणजे नुकसान आमचं आहे. जीव ब्रह्मैक्याचा अनुभव अद्वैताचं तत्वज्ञान आणि अद्वैताने सुख आहे द्वैतात सुख नाही हे ठाम सिद्धांत आहेत. हे अनुभवाने आपल्या समोर आणलेले सिद्धांत आहेत आणि हे सिद्धांत अंतिम सत्य आहे ते जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत आमच्या खऱ्या हिताची व्यवस्था होण्याची शक्यता नाही. त्याप्रमाणे ब्रह्म आत्मा आहे हे प्रयोजन व ब्रह्म आत्मा आहे तात्पर्य असलेल्या वेदांत वाक्यानं ब्रह्म कर्माचे अंग नाही हे सांगायचे असे आम्ही सिद्ध केलेले आहे. म्हणजे मागच्या विषयावर आता पडदा पडलेला पुढच्या विषयाला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे ते ब्रह्म सर्वज्ञ सर्वशक्तिमान व जगताच्या उत्पत्त्यधिकांचं कारण आहे असेही सांगितले. परंतु सांख्यांसारखे तत्ववेत्ते सिद्ध वस्तू दुसऱ्या प्रमाणाने कळते असे म्हणतात व प्रधान जगताचे कारण आहे असे तर्काने सिद्ध करू पाहतात. प्रधान हे जगताचं कारण आहे असं तर्काने सिद्ध करू पाहतात. वेदांत शास्त्राने प्रधानाचा स्वीकार केला आहे पण तो अव्यक्ताच्या भाषेत केलेला आहे. जेव्हा सबंध जीवसृष्टी कल्पाच्या अंती नष्ट होते तेव्हा सबंध जीवसृष्टी बीज रूपाने ज्यामध्ये राहते ते तत्व प्रधान त्याला अव्यक्त म्हणतात किंवा प्रधान असं म्हणतात. मग अशा दृष्टीने प्रधान तत्व हे वेदांत शास्त्राने स्वीकारलं नाही. पण हे जे प्रधान तत्व आहे हे मायेचंच एक अंग असल्यामुळे आणि माया सतासत विलक्षण अनिर्वचने असल्यामुळे ती माया जगताची उत्पत्ती करू शकणार नाही. म्हणून प्रधान नावाचं जे तत्व आहे त्या प्रधान तत्वाने जगताची उत्पत्ती स्थिती आणलंय याची निवृत्ती होणं शक्य नाही. हे आता मोठी झटापट जी आहे त्याच्यापुढे बराच काळपर्यंत ती झटापट चालणार आहे. हे सगळं समजावून ह्याचा जो भाग आहे तो बराच काळपर्यंत चालणार आहे. त्यानुसार वेदांत वाक्यांचा अर्थ ते लावण्याचा प्रयत्न करतात. हे आमच्या उपनिषदांचं एक वैशिष्ट्य आहे की आणि एखाद्याने आपल्या तत्वज्ञानाची एक चौकट तयार करावी आणि त्या चौकटीत वेदांत वाक्य बसवण्याचा प्रयत्न करावा आणि ती बसवण्यासाठी व्याकरणशास्त्राचा व्यवस्थित आधार घ्यावा आणि व्याकरणशास्त्राच्या आधाराने असं म्हणावं की आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे. तुम्ही सर्वांचे चरित्र वाचा, मधुबा मुलींचं चरित्र वाचा, रामानुजाचार्यांचं चरित्र वाचा. ही जी सगळी विशिष्टाद्वैतवादी भेदाभेदवादी द्वैती निंबारकांचं चरित्र, ही सगळी चरित्र वाचल्यानंतर आपल्याला त्या चरित्रात आढळतं की ह्याने केव्हा ना केव्हा तरी अद्वैतवाद्यांचा पराभव केलेला आहे असं त्यांच्या चरित्रात आपल्याला दिसतं. आता खरं खोटं कोणाला माहिती. परवा मी जसं एकाच ठिकाणी दोन वेळा प्रवचन केलं तर अशा पद्धतीने होऊ शकतं, अशा पद्धतीने होऊ शकतं, पण सर्वांच्या चरित्रामध्ये अशा तऱ्हेचे उल्लेख आहेत. हे कसं काय करतात ना, पराभव करतात म्हणजे करतात खरी का? आता हा एक विचार केला, आता एक शब्द घेऊया म्हणजे आपल्याला काय पद्धतीने ते विचार करू शकतात ते कळेल. निर्गुण नावाचा शब्द आहे वेदांत असं सांगतो, ब्रह्म निर्गुण आहे. आता निर्गुण शब्दाचा निश्चित अर्थ काय आहे की जिथे एक सुद्धा गुण नाही, सत्व नाही, रज नाही, तम नाही, असे जे गुणातीत गुणांचे अगुण अशा तऱ्हेचे तत्व ते ब्रह्म आहे असा वेदांताने केलेला सरळ अर्थ. पण विशिष्टाद्वैत मतवादी म्हणतात की अगुण निर्गुण शब्दाचा अर्थ असा नाही, निषिद्ध गुण ज्याच्या ठिकाणी नाहीत असा. भगवान श्रीकृष्ण हा निषिद्ध गुण नसलेलं जे तत्व आहे ते निषिद्ध गुण तत्व नसलेलं ते निर्गुण आहे आणि भगवान श्रीकृष्णाचे सर्वस्व जे काय आहे ब्रह्म तुम्हाला जे म्हणायचं ते कुठे आहे सगळं त्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे. आता निर्गुण शब्दाची कशी ओढाजण झाली, नि आता नि शब्दाचा अर्थ नसणं आणि नि शब्दाचा अर्थ निषिद्ध झाला पराभव. अशा पद्धतीने जय पराजयाचे जेव्हा आता निर्णय लागायला लागतात व्याकरणशास्त्राच्या आधाराने, व्युत्पत्तीशास्त्राच्या आधाराने, त्या खऱ्या अर्थाने जय आणि पराजय